पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वां हनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् ॐ बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय।
सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आदेश काले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम् अवज्ञातम् तत्तामसमुदारुतम्। आदेश काले म्हणजे अनुचित असा देश असताना, असं ठिकाण असताना, अकाले म्हणजे काळ देखील उचित नसताना, अनुचित काळ असताना जे दान अपात्राला दिलं जातं, आणि शिवाय जे दान दिलं जातं त्याच्यामध्ये अपमान असतो, अवहेलना असते, असत्कृतम अवज्ञातम, अपात्राला आणि अवहेलना करून जे दिलं जातं तत् तामस मुदाहृतम, त्या दानाला तामस दान असं म्हणतात। मागच्या वेळेला आपण या श्लोकाला सुरुवात केलेली होती राजस्व दानाबद्दल बोलताना, मी असं म्हणालेलो होतो की राजस्व दाता जो असतो तो दंभपूर्वक ज्या पद्धतीने दान करतो आणि प्रति उपकाराची अपेक्षा देतानाच त्याच्या ठिकाणी असते, राजस दाता ही प्रकृती आहे, राजस व्यक्ती आहे, तसं तामस दाता ही देखील एक प्रकृती आहे, तामस तमोगुणी ही व्यक्ती आहे, आणि प्रकृतीप्रमाणेच त्याचा सगळा व्यवहार चालतो। अर्थात तामस प्रकृतीचे लोक हे उचित ठिकाणी म्हणजे देवालयाच्या ठिकाणी, तीर्थस्थानांच्या ठिकाणी जाऊन दान करणार नाहीत, त्यांचा देश हा वेगळा असतो, आपल्याला माहीत असलेला, आपल्याला माहीत नसलेला देश त्यांना अगदी जवळचा असतो। जुगाराचे अड्डे, दारूची दुकानं जिथं दारू आणि भलते सलते पदार्थ खायला मिळतील असे ढाबे, अशी त्यांची थांबण्याची ठिकाणं असतात। त्यांचा जो देश असतो, त्यांची जी राहण्याची ठिकाणं असतात, त्यांची वावरण्याची ठिकाणं असतात, ती चमत्कारिकच असतात, आणि त्या ठिकाणी ते हमखास सापडतात, त्याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी ते जात नाहीत। शिवाय ते ज्या ठिकाणी आणि ज्या विचित्र ठिकाणी जातात तिथं जाण्याच्या वेळा देखील तशाच विचित्र असतात, रात्री, मध्यरात्री किंवा त्याच्यापेक्षाही उशिराच्या रात्री असे ते तिथं बसलेले असतात। आणि अपात्र व्यक्तीलाच ते दान देतात, कारण त्यांच्या अवतीभोवती अपात्र व्यक्तीच असतात, त्यांची मित्रमंडळीही तशीच असतात, फक्त जी मित्रमंडळी असतात ती गरजू असतात आणि हा देणारा असतो, एवढाच फरक असतो। पण ते कधीही सत्पात्री दान करू शकत नाहीत। एखादा सात्विक आणि सत्वशील मनुष्य असेल तर त्या सत्वशील मनुष्याचा त्याला तिटकाराच असतो, तो त्याच्या वाऱ्यालाही उभा राहत नाही, त्याचं आणि याचं जमतच नाही। त्यामुळे जो स्वीकारणारा तो स्वीकारणारा या दात्याचाच खरं म्हणजे स्वभावाचा असतो, आणि तामसी दाता आपल्याप्रमाणेच अवगुणी मंडळींना अवतीभोवती जमवतो आणि गरज असेल तशी त्यांनाच तो दान करतो, आणि देताना देखील मोठी अवज्ञा करून तो दान देतो असं म्हटलंय। अपमानाने दान देतो, कदाचित शिवीगाळ करून दान देत असेल, कदाचित मारहाण करून देखील पैसे देत असेल। देणारा आणि घेणारा दोघांचीही हानी अशा दानाने ठरलेलीच आहे। असत्कृतम म्हणजे असत गोष्टीचीच तिथे भरभराट होते, तो ज्या कारणाकरता देतो ती कारण देखील अशीच, जुगाराला पैसे कमी पडले म्हणून दिले, व्यसनाला पैसे कमी पडले म्हणून दिले, अशीच त्याची दान असतात। दानाची ही जी व्यवस्था भगवंतांनी सांगितली, सात्विक राजस आणि तामस, या तीनही व्यवस्थांमध्ये सात्विक दान देशे कालेचे पात्रेचे आणि फळाची इच्छा न धरता असं केलं जातं, आणि जी व्यक्ती आपल्याला माहीत नाही अशा सत्पात्र व्यक्तीला केलं जातं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। ती व्यक्ती सत्पात्र असते पण ती खूप परिचित नसते, तो शोधक सत्पात्री व्यक्तीला दान करतो। तर राजस व्यक्ती हे फळाच्या अपेक्षेनेच देणारे असतात, आपण दिलं म्हणजे त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळेल भविष्यात असा भाग असतो, आणि पुन्हा पुन्हा मिळेल असाही भाग असतो। तर तामसी मनुष्य हा त्याचं जीवनच चुकलेलं असल्यामुळं, त्याच्या चुकीच्या जीवनाच्या पद्धतीनेच त्याचे सगळे व्यवहार होतात, म्हणून त्याचं दानही तसंच होतं। जसा त्याचा आहार चुकतो, त्याचा यज्ञ चुकतो, त्याचं तप चुकतं, तसं त्याचं दान देखील चुकतं। जो घेतो त्याला हानिकारक असं त्याचं दान राहतं। दानाची ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये समाजाचं कोणतंही भलं कधीही होत नाही। वस्तुतः दानानी समाजाचं भलं होणं अपेक्षित आहे, ते फक्त सात्विक दानाने होऊ शकतं। सात्विक दाता असतो त्याला आपलं कुठं नाव लागावं असं देखील वाटत नाही। गुणी आहे जे सत्पात्र आहे, आपण दिल्यानंतर त्याचं भविष्यामध्ये कल्याण होईल अशा भावनेनी तो देत असतो। असं देणारी मंडळी की तसं म्हटलं तर आजच्या काळामध्ये देखील आहेत, नाही असं नाही, पण कमी झाली आहेत असं नक्की म्हणता येतं। त्याची वेगवेगळी कारणं असतील। पूर्वी असं होतं की शिक्षणाची आवड आहे, गरीब आहे तर दिलं जात असे, आणि एकेका विद्यार्थ्याचा सगळा खर्च सांभाळला जात असे, आणि कोणी सांभाळला हे कधी कळायचं देखील नाही, ते कळू नये म्हणून संस्थेकडे द्यायला लागले लोक, आणि त्या संस्थेनी ते पाहावं असं व्हायला लागलं। श्रीधर स्वामी महाराजांची जर गोष्ट सांगायची झाली तर आई आणि वडील या दोघांच्याही पश्चात दोघेही गेल्यामुळं पुण्याच्या, तेव्हा आता त्याला आता पुणे विद्यार्थी ग्रह म्हणतात पण अनाथ विद्यार्थी ग्रह असं त्याला म्हणत असत. त्या अनाथ विद्यार्थी ग्रहामध्ये ते राहायला आले. पण वडिलांच्या पेन्शनचे जे पैसे आणि मला वाटतं ठेवी होत्या, त्या ठेवींचं व्याज जे येत होतं, तर ते व्याज तसं तर अनाथ विद्यार्थी ग्रहात राहण्यासारखं आणि शिकण्यासारखं देखील नव्हतं. त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांना मिळत असत. तरी देखील ते ज्या खोलीत राहत असत त्या खोलीचं भाडं ते भरत आणि अजून कोणाला तरी तिथं ज्याला अजिबातच परवडत नाही त्याच्याकरता ते तिथं राहायला बोलवत असत. शिवाय असं सांगतात की सनातन धर्माचा एवढा अभिमान त्यांना होता आणि त्याची पुनर्स्थापना करायची असा निश्चय लहानपणीच झालेला असल्यामुळं जेवायची सोय असताना देखील ते मधुकरी मागत असत आणि मधुकरी मागून आपल्याबरोबर थोडी जास्त मधुकरी मागून ज्यांना मिळत नाही अशा मुलांना देखील देत असत. सात्विक दाता कसा असतो ते सांगतो. राजस दाता त्याच्यापेक्षा अगदीच भिन्न असतो. तो तसा फायदा पाहिल्याशिवाय कोणाकरताही काही करायला तयार नसतो. आणि तामस दाता असतो त्याचं सगळंच तंत्र निराळ असतं. विद्यादान, धनाचं दान, भूमीचं दान अशा प्रकारे वर्णनं इथं जी आलेली आहेत त्याच्यामध्ये अतिशय विद्वान आणि निपुण असे लोक देखील जसे शुक्राचार्य होते पण त्यांनी दानवांचं गुरु होणं पसंत केलं. त्यांची प्रवृत्तीनुसार त्यांची आवड आणि ते दानवांचे गुरु झाले. त्यांनी विद्येचं दान, शस्त्रविद्येचंही दान, संजीवनी विद्या त्यांनी तप करून मिळवलेली होती आणि त्यामुळं असुर जिवंत व्हायचे त्या संजीवनी विद्येमुळं. इतकी मोठी मोठी मंडळी देखील विद्येचं दान करताना चुकीच्या लोकांना दान करताना दिसतात. याचं कारण त्यांची प्रवृत्ती देखील तशीच तामसी असल्याशिवाय हे शक्य नाही. तसं पाहायचं झालं तर परशुराम हे आदर्शदाता होते. त्यांनी जनकांच्या सांगण्यावरून विनंती केली म्हणून परशुरामांकडे एक शिवधनुष्य होतं आणि असं म्हणतात की लहानपणी सीता त्या शिवधनुष्याशी सहज खेळली. ते पाहिलं त्यांनी, जे उचलणं देखील अवघड म्हणून ते शिवधनुष्य त्यांनी तिथंच ठेवून दिलं. आणि पुढची कथा आपल्याला माहिती आहे. पण असा चांगला आदर्श दाता असताना कधी कधी सात्विक माणसाला फसवणं जरा सोपंच असतं, कारण तो समोरच्यावर विश्वास लगेच ठेवतो. असं असल्यामुळं कर्णाने त्यांना विद्या घेताना फसवलं. त्यांचा असा बाणा होता की सत्पात्री विद्या द्यावी, ज्याला तारतम्य आहे त्याला विद्या द्यावी आणि त्या काळातल्या क्षत्रियांबद्दल त्यांना आकस होता. असं असल्यामुळं ते ब्राह्मण व्यक्तीला विद्या शिकवत असत. पण कर्णाने आपण ब्राह्मण आहोत असं सांगून त्यांच्याकडून ब्रह्मास्त्र शिकून घेतलं. द्रोणाचार्य हे सगळ्या कॅटेगरीत बसणारे विद्यादान करणारे शिक्षक म्हटले पाहिजेत. द्रोणाचार्यांना अर्जुनाची पात्रता माहीत होती, त्यांची गुरुभक्ती माहीत होती, त्याची एकतानता एकाग्रता माहीत होती. शिवाय अर्जुन हा धर्मकारणाकरताच युद्ध करेल, शस्त्रविद्या वापरेल हे त्यांना माहीत होतं. ते नोकरी करत होते धृतराष्ट्राकडे. तरी देखील या चांगल्या विद्यार्थ्याला हेरून त्यांनी त्याला ब्रह्मास्त्रासकट सगळं ज्ञान दिलं, धनुर्विद्येचं. आणि कितीही बाका प्रसंग निर्माण झाला तरी देखील अर्जुनानी कदापि ब्रह्मास्त्र चालवण्याचा विचार केला नाही। म्हणून एका बाजूनी ते आदर्श दाता होते आणि घेणारा देखील तितकाच आदर्श होता। तर द्रोणाचार्य आदर्श दाता असताना एकलव्यानी ते धनुर्विद्या शिकवत असताना चोरून ती पाहिली। ती नुसती चोरून पाहिली नाही, हे वाचते का? हा केलं बंद। ती नुसती चोरून पाहिली नाही तर तो त्याचे प्रयोग करायला लागला आणि मुळातच गुणी असल्यामुळं एकलव्य शस्त्रविद्येमध्ये पारंगत असल्यामुळं त्याची शस्त्रविद्या पराकोटीची चांगली झाली आणि एका क्षणी तो गुरु म्हणून द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा द्रोणाचार्य गुरूंसारखेच वागले। त्यांना माहित होतं हा अयोग्य मनुष्य आहे। दुसरं म्हणजे त्यांनी चोरून विद्या शिकली, त्यांनी एकलव्याला शिक्षा केली, ती विद्या त्याच्या कामाला येऊ नये म्हणून त्याचा अंगठा काढून घेतला। कधी कधी एकलव्याची देखील खूप कणव लोकांना येते आणि द्रोणाचार्यांनी फार भेदभाव केला, तो हलक्या जातीचा होता म्हणून असं वागले असं त्याला रूपरंग दिलं जातं। पण आज देखील कोणत्याही देशाचं सैन्य जे शस्त्र वापरतं ते शस्त्र दुसऱ्या कोणी पाहण्याची, त्याचा सराव पाहण्याची, त्या भागात फिरण्याची देखील अनुमती नसते। कोर्ट मार्शल होतं, अटक होते, शिक्षा होतात आणि तो काळ देखील तसाच होता। राजकुमारांना जे शिक्षण दिलं जातं ते आणि सामान्य योद्ध्याला शिक्षण दिलं जातं ते याचा फरक केला जात होता आणि ते एकलव्यांनी पाहिलं। म्हणून दाता चांगले असले तरी देखील अकल्याण हा पुढे करेल पुढे जाऊन, म्हणून त्यांनी त्याला शिक्षा केली। तेच द्रोणाचार्य आपल्या मुलाबद्दल मात्र मोहग्रस्त झाले। त्याने अश्वत्थाम्याला उत्तर मोहापोटी सगळं शिकवलं, जे अर्जुनाला शिकवलं ते सगळं शिकवलं आणि अश्वत्थाम्याने त्याचा अत्यंत गैरवापर केला। सगळं युद्ध संपल्यानंतर अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र टाकलं, जे कोणी जी गोष्ट कधीही करणार नाही, युद्धशास्त्रातच बसत नाही असं वर्तन अश्वत्थाम्यांनी केलं। म्हणजे ज्या क्षणी दाता अयोग्य होतो त्यावेळेला कसं अकल्याण करणारं वर्तन जो घेतो त्याच्याकडूनही होतं हे लक्षात येतं। आणि कर्णाचं वर्णन तसं पाहायचं झालं तर तामसी वृत्तीचा म्हणूनच महाभारतात केलेला आहे। त्याचं ते दुर्दैव होतं की त्याचा जन्म कुठं झाला, तो गेला कुठं, तो पराक्रमी होता मात्र अशा सगळ्या परिस्थितीत त्या विशिष्ट वातावरणामध्ये खरंच तो प्रथम राजा झाला, पांडवच होता आणि युधिष्ठिर फार नंतर राजा झाला, पण कुंतीचा पहिला पुत्र राजा झाला, अंगराज झाला, पण तो तामसी वृत्तीचा होता। पण दाता म्हणून जर उभा राहिला तर कशाचाही विचार न करता जो मागेल ते देणं हे आपलं काम आहे असं अशी त्याची भावना होती। कधी कधी मागायला आलेला याचक जो असतो तर तो मतलबी असतो। तामसी व्यक्ती असला तरी त्या ठिकाणी उभं राहून दान करत असे तेव्हा त्याचा बाणा असा होता की मागेल ते द्यायला पाहिजे असा बाणा होता। आणि दान करायला उभं राहिल्यानंतर मात्र मग मागं पुढे विचार करायचा नाही। तेव्हा इंद्राने त्याला फसवलं, पण चांगल्या कारणाकरता फसवलं, कृष्ण कार्याकरता फसवलं, भगवान श्रीकृष्णांच्या जीवित कार्यासाठी धर्म कार्यासाठी मदत करावी म्हणून, पण फसवलं ते फसवलंच. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर ओव्या लिहिताना मगम लेच्छांचे वसवटे दांगाणे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरींचे ते अदेश कसा असतो ते सांगायला. लेच्छांची वस्ती किंवा अगदी एकांत जागा अरण्यासारखी हे कुठं कुठं असतात त्या जागा सांगितल्यात. दांगाटे हन कैकटे किंवा अपवित्र जागा का शिबिरे चोहटे, अशाच चोर लुटारूंचे तंबू चव्हाटे नगरींचे तेही ठाई मिळणी समयो सांज वेळू का रजनी. त्या ठिकाणी ते एकत्र येतात आणि वेळ ही संध्याकाळची किंवा रात्रीचीच असते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा उदार होणे धनी चोरी याच्या, जे काही लुटलेलं असतं दिवसभर त्या चोरीच्या धना त्या संपत्तीच्या बळावर उदार होणं पात्रे भाट नागारी तो कोणाकोणाला दान देतो बहुरूपी किंवा नाटकात काम करणारी मंडळी असं तेव्हा ते तसं समजलं जायचं, अयोग्य समजलं जायचं. किंवा भाट म्हणजे स्तुती करून पैसे घेणारे किंवा स्तुती करण्यासाठी म्हणून पैसे घेणारे किंवा गारुडी नागारी सामान्य स्त्रिया म्हणजे ज्यांचं वर्तन ठीक नाही अशा स्त्रिया का जुवारी किंवा जुगारी जे मूर्तीमंते भुररी भुलेतया, जे मूर्तिमंत भूल टाकणारेच हे सगळे मूर्तिमंत भूल टाकणारेच. जसे नाटकी लोक तुम्हाला नाटक करून फसवतात, भाट तुम्हाला स्तुती करून फसवतात, गारुडी तुमच्यावर गारुड टाकून मंत्र टाकून फसवतात, वेश्या तुम्हाला फसवतात, जुगारी तुम्हाला फसवतो, रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणी. त्या ठिकाणी काय काय चाललेलं असतं ते सांगतात. अदेश काल तो कसा असतो, तिथं नृत्य चाललेली असतात, तिथं सुंदर सुंदर स्त्री पुरुष बसलेले असतात, एक प्रकारचं नेत्र सुख ते तिथं भरून राहिलेलं असतं. गीत भाटी व तो श्रवणी कर्ण जपू आणि गाणी चाललेली असतात, याच्याबद्दल पोवाडे गायले जात असतात, तो जणू कर्ण जपच तिथं चाललेला असतो. याची महती कशी आहे त्याबाबत. तयाही वरी अळू माळू जई घेत फुला गंधाचा गुगुळू, आणि त्याही वर त्या ठिकाणी फुलाचा गंध किंवा काय अत्तराचा गंध अशा प्रकारे सुगंध दरवळत असतो. तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा, तेथ विभांडुनिया जग आणिले पदार्थ अनेक. दिवसभरात जगाला लुटून अनेक प्रकारचं धन दौलत संपत्ती जी जमा केलेली असते तेणे घालू लागे मातंग गवादी जैसा. त्या योगाने तो अन्न छत्र घालतो, तिथं दान करतो आणि चुकीच्या लोकांना बोलवून दान करतो. मातंग हे कृपा करून जातीवाचक घेऊ नका. तशा प्रकारचे हलकी मनोवृत्ती एवढा अर्थ घेतला तरी चालेल, कारण हे काळानुसारच लिहिलेलं आणि याच्याकडे तसंच पाहणं गरजेचं आहे. एवं ऐसे निजे देणे ते तामस दान मी म्हणे, अशा प्रकारचं जे देणं आहे त्या देण्याला तामस दान असं मी म्हणतो। आणि दैव गुणे आणि घडे दैव गुणे आणि कही ऐक विपाये गुणाक्षर पडे, म्हणजे ते दान कसं, तर एका विशिष्ट किड्यांनी लाकूड पोखरलेलं असतं आणि ते अशा बेतांनी पोखरलेलं असतं की तिथं आपल्याला काही अक्षर काढलेत की काय असं दिसावं। ताळीये कावळा सापडे, म्हणजे असं औचित असं एखादं चांगलं कोरीव मिळावं किंवा तुम्ही टाळी वाजवावी आणि कावळा सापडावा त्या टाळीत, काय ज्ञानेश्वर महाराज लिहितात बघा। टाळी आणि कावळा, कारण तामसांचं वर्णन करतायत। तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी, तसं तामस व्यक्तीला कदाचित कधीतरी पुण्य देशामध्ये गेलं तरी पर्वणी आल्यासारखं वाटतं दान करण्यासाठी, गेलाच तर तो तिथं देखोनी तो आथीला योग्यू मागोही आला, तिथं तो सर्व संपत्तीनी युक्त आहे आणि एखादा योग्य व्यक्ती दान मागण्यासाठी जरी आली तोही दर्पा चढला भांबावे जरी, कोणी मागायला लागलं की याला दर्प चढलाच, तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाही न खालवी, स्वये न करी ना करवी अर्घ्याधिक, द्यायचं ते कसं द्यायचं, श्रद्धेनी द्यायचं, सात्विक दान कसं दिलं जातं, दान द्यावं याच प्रकाराने श्रद्धेने द्यावं, शिवाय माथा खालवून द्यावं, नम्रतेने द्यावं। तसंच याच्यावर आता आपला अधिकार उरला नाही म्हणून अर्घ्यपूर्वक द्यावं, असं काही करत नाही। आलिया न घाली बैसो, जो मागायला आलेला आहे त्याला आदरपूर्वक बसून घेत नाही। तेथ गंधाक्षतांचं काय आतिसो, मग गंधाक्षता कोण लावणार त्याला, हा अप्रसंगू कीर असो तामसी नरी। त्यामुळे तामस व्यक्तींच्या बाबत अशा प्रकारे वर्णन करणं म्हणजे अप्रसंगच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तै बोळविते रिणाई तू, तैसा झकवी तयाचा हातू, तू करणे याचा बहुतू प्रयोगू तेथ। आपण जणू सावकार आहोत अशा पद्धतीने तो दान देतो, रिणाई तू म्हणजे जसं सावकाराला बोलवलेलं आहे देण्यासाठी। तैसा झकवी तयाचा हातू, दानाचा जो प्रसंग आहे देत असताना, तर त्याचा हात अशा प्रकारे सावकार जसं द्यावं एखाद्याला सावकारांनी, तशा प्रकारे त्याचा हात वर्तन करतो। आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू करणे याचा बहुतू प्रयोगू तेथ, अरे तुरे करतो, तू करू, तू करणे म्हणजे आलेल्याला आदरपूर्वक न देता हिडीस पिडीस करून, अरे तुरे करून, गरज आहे तर अरे तुरे करायला काय हरकत आहे अशी भावना ठेवून। आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी, मग कू बोले का लोटी अवज्ञेच्या, आणि जला तो हे दान देतो त्याची उमाणी करून म्हणजे अवहेलना करण्यासाठी म्हणून तो कुशब्दांचा वापर करतो, म्हणजे अशी व्यक्ती दान घेऊन जाताना हे भिकारडे वारंवार येतात अशा प्रकारे कुशब्द त्याला ऐकायला लागतो। कुशब्दाने अतिशय अमर्यादा धरतो। हे बहु असो यापरी मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान, अशा प्रकारे पैसे दिले जातात याला तामसदान असं म्हणतात। ऐसे आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अभिधानी रजतमाचिया, अशा प्रकारे सात्विक राजस आणि तामस या तिन्ही चिन्हांनी म्हणजे लक्षणांनी युक्त असं दान कसं असावं तर रजतम आणि सत्व अशा तिन्ही प्रकारे वर्णन करून मी सांगितलं। एक एक दोन मिनिट आपण शांत बसू, असं येते घाबरेल जास्त, इथून आताही असेल। डोळे मिटून बसणार, मांजर आली आहे। एक दोन मिनिट बसा, तिचं भाग्याने आली आहे। हरी 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 स्वामी जी महाराज। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथ मी जाणत असे विपाये तू गा ऐसे कल्पिसील मानसे विचक्षणा। मला माहिती आहे की हे सगळं ऐकून तू काय मनात कल्पना करत असशील, कारण तू विचक्षण आहेस। जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरी का वेखासी सदोख येर बोलावी। तू मनात विचार असा करत असशील की स्वतः भगवंत उपदेश करत असताना भवबंधातून सोडवणारे मुक्ती देणारी असं जे सात्विक कर्म आहे, तर त्या सात्विक कर्माचंच केवळ वर्णन केलं असतं तरी चाललं असतं असा तू विचार करत असशील। जी सदोषच आहेत जात्याच, अशा रज आणि तमांचं वर्णनच का केलं? असा तू विचार नक्की करत असशील। यज्ञ दान तप आहार हे सात्विक सांगितले की झालं असतं, सांगायचं आणि त्याच्यावर टीका करायची आणि त्याचा कोणालाच उपयोग नाही। तुम्ही सांगणारे तर त्याच्यावर टीका करता, ऐकणाऱ्यालाही त्याचा उपयोग नाही, कारण हे भवबंधात अडकवणारे आहेत आणि भवबंधनातून सोडवण्यासाठी म्हणून गीता सांगितलेली आहे। गीता नेदी मोक्ष आरवते, मोक्षाच्या अलीकडचं काही गीता देतच नाही। असं असताना हे रज आणि तम का सांगितले असा तू नक्की मनात विचार करत असशील। हे सगळे ज्ञानेश्वर महाराजांचे भावविलास आहेत बर का? तरी नौसंतीता विवसी भेटी नाही निधीसी, एखादा ठेवा असावा, निधान असावं, पण त्या निधानाच्या जवळ काहीतरी पिशाच्य असावं, त्याचा बंदोबस्त केल्याखेरीस तो ठेवा जसा न मिळावा। का धू न साहता जैसी वाती न लगे, किंवा अगदी ज्योत लावायची असेल तरी थोडा तरी धूर सहन करावा लागतो. तो सहन केल्याखेरीज वात ज्योत अग्नी लागत नाही. तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड, ते भेदणे याते कीड म्हणावे का. तुला पुष्कळ असं वाटत असेल की हे का वर्णन केलं, पण शुद्ध सत्व गुण सांगणं हे जरी काम असलं तरी देखील ऐकणारा जो आहे तो रजतमाच्या दारामध्ये बंद आहे ना. रजतमाचं दार फोडल्याखेरीज तो शुद्ध सत्वगुणाकडे जाणार कसा. हे सगळं ज्ञानेश्वर महाराज ज्या श्रोत्यांना सांगतायत, सगळेच काही जगात ज्ञानेश्वरहून जन्माला आलेले नाहीयेत. ते आपली जीवन सुधारत नेत असताना देखील त्यांच्या ठिकाणी काही एक रजोगुण असणं शक्य आहे, मनुष्य मात्र आहेत. काही एक तमोगुण देखील असणं शक्य आहे. सत्वरजतमाचाच मनुष्य बनलेला आहे. त्या रज आणि तमाला दूर केल्याखेरीज त्याला सत्वगुणामध्ये प्रवेश मिळेल कसा. आम्ही श्रद्धादी दानात जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तीही गुणी, म्हणून आम्ही श्रद्धा आहार यज्ञ तप दान हे सगळं सांगितलं ते तीन गुणांमध्ये कसं असतं ते सांगितलं. म्हणजे ज्यांनी त्यांनी विचार करावा की आपला आहार मग सत्वात बसतो का रजात बसतो की तमात बसतो, आपलं तप हे सत्वात बसतं का रजात बसतं का तमात बसतं. फक्त सत्व सांगितलं असता तर तेवढा अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करायला जमलं नसतं. तेथे भरवसैनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी तरी सत्व दावावया दोन्ही बोलिलो ये रे. म्हणून सत्व जरी सांगायचं असला आणि सत्वानीच मोक्षाचा भरोसा असला तरी देखील सत्व दाखवण्यासाठी म्हणून रजतम दाखवणं हे गरजेचं पडलं. कारण जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडिताची दिसे. तीन जे आहेत त्याच्यातलं एक जर घ्यायचं असेल तर उरलेले दोन काय आहेत जे टाकून द्यायचे त्याचं वर्णन करणं गरजेचं आहे. अहो रात्र त्यागे जैसे संध्यारूप, जसं संध्या काय असते हे सांगायचं असेल तर दिवसही नाही आणि रात्रही नाही असं सांगायला लागतं. कसं सांगतायत बघा ज्ञानेश्वर महाराज. कारण संध्या समय असा असतो की सूर्य आहे का सूर्य नाहीये, रात्र झाली का रात्रही झालेली नाहीये. सूर्य तर खाली गेलेला आहे पण पूर्ण रात्र तर झालेली नाही. तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे. रज तम काय आहेत ते सांगून ते कसे नसावेत हे सांगितलं की मग सत्व जास्त ठळकपणाने समजेल. ते सत्व हे आपैसे फावोची आहे. मग सत्वगुणाकडे प्रवृत्तीही लागेल आणि ते सत्व मिळवावं वाढवावं असंही वाटायला लागेल. एवं दाखवावयात सत्व तुझं निरूपेली तम रज ते सांडून सत्वे काज साधी आपुले. म्हणून विचार करत बसू नको की हे कशाकरता निरूपण करून सांगितलं रज आणि तम. तुला सत्व काय हे सांगण्यासाठीच याचं निरूपण केलं. ते रज आणि तम बाजूला सारायचे आणि सत्वगुणी होऊन आपलं काज म्हणजे मोक्ष सुख प्राप्त करून घेणं हे काज साधायचं एवढं लक्षात ठेव. सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञाधिके सकळे, पावसी तई करतळे आपुले निज. म्हणून शुद्ध सत्वाच्या योगानेच यज्ञादी सर्वांचं आचरण करावं, त्यामुळं आपल्या हातावर एखादी वस्तू जशी स्पष्ट समजते, तळ हातावर ठेवलेली, तसं तुझं निज आत्मसुख तुला तळ हातावर ठेवलेल्या वस्तूसारखं स्पष्टपणाने दिसेल, समजेल, तू जाणशील. सूर्य दाविले साते काय एक न दिसे तेथे. एकदा सूर्य प्रकाश पडला सगळीकडं, सूर्य उगवला की काय दिसत नाही, म्हणजे सगळंच असं दिसतं, सगळ्या वस्तू प्रकाशित होतात. तेवी सत्वे केले, सत्वाचं आचरण केलं, फळाते काय नेदी, तर फळ मिळण्याला अडचण काय. फळ म्हणजे मोक्ष सुख, मोक्ष फळ. हे कीर आवडता विखी, शक्ती सत्वी आथी निकी, परी मोक्षेसी एकी मिसळणे जे. खरं म्हणजे सत्वगुणाच्या आचरणाने हवं ते उत्तम फळ आणि भरभराट देखील होईल, कारण सत्वगुणामध्ये जे हवं ते देण्याची शक्ती देखील आहे. पण जो साधक आहे त्याला परत संसारातलं काही नको असतं, फळ म्हणून नको असतं. जे सहज मिळेल त्याच्यामध्ये तो समाधानी असतो आणि त्याची इच्छा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावं आणि स्वस्वरूपाचं दर्शन घ्यावं अशी असते. हे कीर आवडता विखी, शक्ती सत्वी आथी निकी. सगळं देण्याची जरी शक्ती सत्वामध्ये असली तरी मोक्षेसी एकी मिसळणे जे. पण मोक्ष ज्यामुळं प्राप्त होतो, कोणी एकानी मोक्षाशी तदाकारता प्राप्त करावी हे ज्यामुळं होतं, ते एक आनची आहे, ते सत्वामध्येही सापडत नाही. कारण सत्वगुण देखील जर फळाच्या उद्देशाने केला तर तो अडकवतोच. सुखसंगेन बधनाती ज्ञान संगेन चाणक, असं सत्वगुणाचं वर्णन केलेलं आहे. मी सुखी मी ज्ञानी अशा भावामध्ये सत्वगुणी देखील अडकून पडतो. ते एक आनची आहे म्हणून ते स्वरूप सुख हे भौतिक वस्तूंपेक्षा वेगळंच आहे. तयाचा सावावो जैल आहे तई मोक्षाचाही होये गावी सरते. म्हणून या सत्वाचं सहाय्य फक्त आपल्याला हवं आहे, ते घेतलं तर मोक्षाचा गाव देखील प्राप्त होतो. अजून दोन चार ओवे आहेत पण आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरि हरि. ज्ञानोबा माऊली प्रभो स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि.